नीतिसूत्रे अध्याय 29. जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही जो आपली मान ताट करतो तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही. जेव्हा नीतिमानाची वाढ होते लोक आनंदित होतात, पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात. ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो, पण जो कोणी वेशेशी सोबत करतो तर तो आपल्या संपत्तीचा नाश करतो. राजा न्यायाने देश दृढ करतो, पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो. जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजिलस्तुती करतो तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो. दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो, पण नीतिमान गाणे गाऊन आनंदित होतो. नीतिमान गरीबाच्या वादासाठी विनंती करतो, दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते. थट्टा करणारे शहराला पेटवतात, पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात. जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर मूर्ख रागवला किंवा हसला तरी काही स्वस्थता नसते. रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात. मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रकट करतो, पण शहाणा मनुष्य तो आवरून धरतो आणि शांत राहतो. जर अधिकाऱ्यांनी खोट्या गोष्टीकडे लक्ष दिले तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात. गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे, परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दृष्टी देतो. जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल. छडी आणि सुबोध ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते. जेव्हा दुष्ट वाढतात तेव्हा अपराध वाढतात, पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते. आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल आणि तो तुझा जीव आनंदित करील. जेथे कुठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो. दास शब्दाने सुधारत नाही, कारण जरी त्यास समजले तरी तो प्रतिसाद देणार नाही. कुणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय? तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे. जर कुणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल. रागवलेला मनुष्य संकटे आणतो आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात. गर्व मनुष्यास खाली आणतो, पण जो कुणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो. जो कोणी चोराचा भागीदार होतो तो स्वतःचाच शत्रू आहे. ते शपते खाली ठेवले जातात आणि ते काहीच बोलू शकत नाही. मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो कुणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो. पुष्कळ जण अधिपतीची मर्जी संपादनाचा शोध करतात, पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो. अप्रामाणिक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो आणि सरळ मार्गी मनुष्याचा दुष्टाला वीट येतो.